आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ग्रामीण भागात पतपुरवठ्यामध्ये वाढ झाली असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन. प्रत्येक झोपडपट्टी धारकाला पट्टे देण्याचा सरकारचा मानस असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात प्रतिपादन. राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा राज्यात 8 ऑगस्टपासून सुरू आणि नागपूर विद्यापीठ आणि अर्जुनी मोरगावच्या एसएस जयस्वाल महाविद्यालयाच्या संयुक्त प्रयत्नातून डेंग्यू आणि चिकनगुनिया नियंत्रणाबाबत एझोला वनस्पतीद्वारे संशोधन. ग्रामीण भागात पतपुरवठ्यामध्ये वाढ झाली असून 2014 7,30,000 कोटी पतपुरवठा झाला होता त्या तुलनेत 2024 25,46,000 कोटी रुपये पतपुरवठा झाला अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत दिली. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं विविध उपक्रम हाती घेतले आहेत असं ते म्हणाले. मुद्रा योजना आणि स्टार्टअप इंडिया अशा योजनांमधून सरकारनं युवा वर्गाच्या कल्याणाच्याही योजना राबवल्या असल्याचं त्यांनी सभागृहाला सांगितलं. दरम्यान सहारा इंडिया रिअल इस्टेट कंपनी आणि सहारा हाउसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनमध्ये गुंतवणूक केलेल्या 17,250 गुंतवणूकदारांना आतापर्यंत 138 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पूरक प्रश्नांना उत्तर देताना त्या बोलत होत्या. सेबी आणि सर्वोच्च न्यायालयानं नेमून दिलेल्या समित्यांच्या नियमानुसार हे पैसे परत करण्यात आलेत असंही त्या यावेळी म्हणाल्या. राज्यसभेत आज शून्यकाळात अनेक खासदारांनी सार्वजनिक महत्वाचे विविध मुद्दे उपस्थित केले. भाजपचे समीक भट्टाचार्य यांनी बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर सरकारनं गांभीर्यानं विचार केला पाहिजे अशी मागणी केली. पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातील लोकसंख्या शास्त्रीय रचना पूर्णपणे बदलली असून यामुळे लोकशाही अखंडता आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी देशात कर्करोगाच्या वाढत्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला दिलेलं आव्हान उच्च न्यायालयानं फेटाळलं आहे. राज्यातील माता भगिनींना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. केवळ विरोध म्हणून या योजनेला देण्यात आलेलं आव्हान उच्च न्यायालयानं फेटाळल्यानं या योजनेची विश्वासार्हता अधिकच वाढली आहे असं मत महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स खात्यावरून व्यक्त केलं आहे. प्रत्येक झोपडपट्टी धारकाला पट्टे देण्याचा सरकारचा मानस असल्याचं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केलं. आज नागपुरात आयोजित मालकी हक्क पट्टे वाटप कार्यक्रमानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. टीडीआर देऊन जमिनी अधिग्रहित करायच्या आणि त्या जमिनीवर जे लोक वसलेले आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा अशा प्रकारचा निर्णय सरकारनं घेतला असून त्याअंतर्गत आज नागपुरात पट्टे वाटप केलं आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आपण मुख्यमंत्री असताना निर्णय घेऊन झोपडपट्टीमध्ये जे लोक वर्षानुवर्ष राहत आहे त्यांना राहत्या जमिनीवरच मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय घेतला होता. नंतर काही अडथळे आले ते दूर करण्याचा प्रयत्न आपण केला असं सांगून फडणवीस यांनी पुढेही हजारो गरिबांना जमिनीचा हक्क आम्ही देणार आहोत असं स्पष्ट केलं. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात सांगितलं की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आरक्षण हे समाजातील शेवटच्या व्यक्तीला मिळण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. आज नागपूरमध्ये पट्टे वाटपाचा कार्यक्रम झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नागपुरात आज सीताबर्डी इथं गांधीजींच्या पुतळ्यानजीक काँग्रेस नेते विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हास्य व्यंग निदर्शनं करण्यात आली. यावेळी दिव्यांगांच्या बायसिकल वॉकर दृष्टीबाधितांची काठी खेळाडूंचे फुटबॉल चेंडू हॉकी प्रदर्शित करण्यात आले. निदर्शनाचा उद्देश घोटाळेबाज शासकीय अधिकारी कर्मचारी तसंच बनावट खोटे प्रमाणपत्र बनवणारी टोळी यावर गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा देण्याची मागणी हा होता. बोगस प्रमाणपत्र देऊन खेळाडू आणि दिव्यांग कोट्यामध्ये नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांवर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा दिनांक 8 ऑगस्ट पासून नाशिकच्या दिंडोरी इथून सुरू होणार असून त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा हा पहिला टप्पा 31 ऑगस्टला संपणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणारी ही जनसन्मान यात्रा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार असून जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं समाजातील सर्व घटकांशी अजित पवार थेट संवाद करणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 2 सभा किंवा कार्यक्रम घेणार आहेत. महिला, युवक, शेतकरी, आदिवासी आणि उपेक्षित घटकांशी अजितदादा संवाद साधतील अशी माहिती तटकरे यांनी यावेळी दिली. पावसाळा सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात डासांचा प्रकोप वाढतो. यातूनच डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे जीवघेणे आजार वाढतात. एझोला मॉस्किटोफर्न या दुर्मिळ वनस्पतीद्वारे डासांवर नियंत्रण ठेवणारं संशोधन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि अर्जुनी मोरगाव येथील एसएस जयस्वाल महाविद्यालयानं संयुक्तरित्या केलं आहे. त्यामुळे शहरी तसंच ग्रामीण भागातील डासांचा प्रकोप नियंत्रित करीत गंभीर आजाराची तीव्रता कमी करणं शक्य होणार आहे. घरांमध्ये विशिष्ट पद्धतीनं एझोलाची लागवड केली तर डासांच्या वाढीवर काही दिवसांमध्येच प्रतिबंध करता येतो. तसंच तलाव, विहीर आणि इतर साचलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास जवळजवळ पूर्णपणे नियंत्रित करता येते. एझोला एक उपयुक्त वनस्पती आहे आणि त्याचे अनेक फायदे मानवजातीला होऊ शकतात असं या संशोधनात आढळून आलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा पुरुष एकेरीत कांस्य पदकासाठी सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामन्याला सुरुवात होईल. अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 3000 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत बीडचा अविनाश साबळे सहभागी होणार आहे. त्याशिवाय आज नौकानयन आणि टेबल टेनिसचेही सामने होतील. हॉकीमध्ये भारताचा उपांत्य फेरीचा सामना उद्या होणार आहे. आज महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत किरण पहल 7व्या क्रमांकावर राहिली. पॅरिस ऑलिम्पिकच्या सन्मानार्थ आज टपाल विभागानं विशेष तिकिटांचा संच प्रकाशित केला. नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय उपस्थित होते. ऑलिम्पिक आणि या स्पर्धेत उतरलेल्या क्रीडापटूंना भारताचा पाठिंबा दर्शवण्याचा या टपाल तिकिटाचा संचामागचा उद्देश असल्याचं दूरसंचार मंत्रालयानं म्हटलं आहे. श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली. आज श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणच्या महादेव मंदिरांमध्ये भाविक गर्दी करत आहेत. बुलढाणा शहरात भगवान भोलेनाथची नगर परिक्रमा यात्रा काढण्यात आली. पैनगंगा नदीचं उगमस्थान असलेल्या बुद्धनेश्वर इथल्या महादेव मंदिरातून अनेक भाविक भोलेनाथाच्या नगर परिक्रमा यात्रेत सहभागी झाले होते. वाशिम जिल्ह्यात देखील आज विविध शिवमंदिरात जलाभिषेक आणि कावड यात्रा काढण्यात आली. विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान उद्या आणि परवा संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अकोला जिल्ह्यात चोहट्टा बाजार कुटासा महसूल मंडळात गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाहून जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या महसूल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि आर्थिक मोबदला हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावा अशी मागणी युवा रयत शेतकरी संघटनेकडून केली जात आहे. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. मार्ड या संघटनेच्या नेतृत्वात सर्व निवासी डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात ठिय्या मांडून निदर्शन सुरू केली आहे. रुग्णालयात काम करीत असताना तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारंवार धमक्या मिळत आहेत. रुग्णांसोबत संवादाचे व्हिडिओ व्हायरल करून दबाव निर्माण केला जात आहे. या सर्व बाबींकडे रुग्णालय प्रशासन तक्रारीनंतरही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला आहे. रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी, एका रुग्णासोबत एकच नातेवाईक असावा, डॉक्टरांना धमकावणाऱ्यांवर पोलीस तक्रार दाखल करावी अशा मागण्या डॉक्टरांनी केल्या आहेत. दरम्यान या संपाचा फटका रुग्णसेवेला बसला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ग्रामीण भागात पतपुरवठ्यामध्ये वाढ झाली असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन. प्रत्येक झोपडपट्टीधारकाला पट्टे देण्याचा सरकारचा मानस असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात प्रतिपादन. राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा राज्यात 8 ऑगस्टपासून सुरू होणार आणि नागपूर विद्यापीठ आणि अर्जुनी मोरगावच्या एसएस जयस्वाल महाविद्यालयाच्या संयुक्त प्रयत्नातून डेंग्यू आणि चिकनगुनिया नियंत्रणाबाबत एझोला वनस्पतीद्वारे संशोधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.